नमस्कार. भारतीय संस्कृतीप्रमाणे आपले सगळेच महिने सणावारांचे. श्रावण भाद्रपद त्यात विशेष करू. गणेश चतुर्थी हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा सण. या गणपतींबरोबरच गौरी सुद्धा येतात. या गौरींची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते, कुणाच्या खड्याच्या कुणाच्या मुखवट्याच्या. गौरी येताना पुजताना जाताना निरनिराळ्या प्रकारची गाणी म्हटली जातात. ही गाणी अगदी पूर्वापार चालत आलेली आहेत. गौरींना ज्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो त्याच दिवशी त्यांना जागवलंही जातं. गौरींना जागवताना बायकांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात, झिम्मा फुगडी खेळतात आणि मनसोक्त आनंद मिळवतात.